आपण सातात फरो चांगली नाटे पेन बरोबर सर्व काळ संगा मनांसाठी सोंजेल. पवित्र शास्त्र व्याहांता पेन आज्ञा म्हणता नेमे स्वतःसाठी भूमीत फरो येर्थ बूट स्वर्गात फरो जे पेन निर्माण किता अदना रूप तयार कीमा किसी अदना पूजा कीमा ही सत्य पेनदा गोष्टी म्हणता. आज आबाड भूमी सर्व काही तयार किता हिद माग दिसेर म्हणता जे पेन घडी किता आज गोष्टीत फरो अंधविश्वास कीमा हित सर्व वस्तुत मूर्ती किसी पूजा कीमा सूर्य जंगो मर्रा जनावर उसा ही वस्तुता बली सीमा जे पेन बनी किता हात सर्वता मान्याल उपयोग येताना इंजेर तयार किता अदना पूजा कीमा सत्य पेन शिवाय बदे पेनदा सेवा कीमा आणि जे आत्मांग मनांतांग हायकून व्हेरी माट कराल पेनदा आपण पता किया सके माईट पेन सर्व आत्मातोर बाबू म्हणतोर वोर जीवन आणि सर्व गोष्टीतोर दाताल म्हणतोर परमेश्वर दुनियातील लोकूर फरो खूप प्रेम किसेर इंजेर वनोर पेडाल येशून हित भूमित फरो रोहतोर आपल्यासाठी वोन सायनलाशी तयार कितो आपण पाप किताट आपला पापूंसाठी वोन सजा आता येशू खंडी कितोर इंजेर जे लोकूर वन फरो इस्वात किंतेर वोरकून नरकता शिक्षा व त्रास आयो परंतु पेंदा जागात रपो चांगली अनंत जीवन मंदार येशू सातोर पुन्हा तेत तोर पुन्हा फरो सतोर इन के वोर परमेश्वर संगा मंतोर तिघे जर मूर्तीचा सेवा किंवा अदेंसाठी निम पूजा अर्चा की आणि मन लाय की तेर निवा पेन स्वीकार कियो आपला कुण दुःख आया निमेट साकीट कारण पेन दून ओडके मायले वेळ आयार आपला जीवा नरकडपो सुंदर सर्व काळसाठी आपला जीवातून दंड आयार जर मूर्तीपूजा आणि भव्य आत्मानांग पूजाना लक आणूर ते पेन आपला पापना क्षमा कियार आघाटाला आपण पिसकाट आणि पेन आपोर बाबू आणूर वर आपला खराब विचार सवय दुःख दूर किनूर मग आपला कोण बद्य मूर्ती किंवा आत्माता सेवा किया लागवे की दायार परमेश्वर आपला रक्षक किनूर आजके मी वा जीवा सुंदर तव्हा आपला जीवा येशून संगा स्वर्गात रपो म्हणार इंजेर पेन वेहेचेर वेळ किमाठ येशून पुरो इस्वादी राठ आणि सर्व काल त्रपो जीवन येताठ.